फोटोग्राफी क्षेत्रात करिअरच्या अजून कोणकोणत्या संधी आहेत?
मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपण कॅमेरा घेऊन उभा राहणार आहे, बाहेर पडणार आहे इन्स्टिट्यूटमधनं, त्यावेळेला तुम्हाला दोन प्रकारचं म्हणजे एकतर नोकरी किंवा एकतर व्यवसाय. हां, मग व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सगळ्या प्रकारची फोटोग्राफी करू शकता. तुम्ही तुमचा स्टुडिओ सुरू करा, मग त्याच्यामध्ये तुम्ही मग सगळ्या प्रकारातली सर्व्हिस द्या, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टी मिळवाल त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. दुसरं नोकरी करायची म्हटली तर मग जाहिरात संस्थेंच्यामध्ये फोटोग्राफरांची आवश्यकता असते. त्याच्यानंतरनं जिथं मासिकं असतात, वृत्तपत्रं असतात, तिथं त्या ठिकाणी वृत्तपत्र छायाचित्रकार ज्याला आपण म्हणतो म्हणजे फोटो जर्नलिस्ट, तर फोटो जर्नलिस्ट म्हणून आपल्याला करिअर करता येऊ शकतं. त्याच्यानंतरनं अगदी आय टी कंपनींच्यासारख्या ठिकाणीसुद्धा फोटोग्राफरांची आवश्यकता पडत असते. तिथंही किंवा आर्किटेक्चरल ज्या बांधणाऱ्या म्हणजे बांधकाम व्यावसायिक ज्या असतात, त्यांच्या ज्या मोठ्या कंपन्या असतात, त्या मोठ्या कंपन्यांच्यामध्ये सुद्धा फोटोग्राफरांची आवश्यकता असते. त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची नोकरीच्या संधी ज्या आहेत त्या सरकार गव्हर्नमेंट सेक्टरला आहेत, पण त्याच्यासाठी तुमच्याकडं फोटोग्राफीचा एकतर कुठला तरी शासन मान्यता प्राप्त कोर्स पाहिजे किंवा तुमच्याकडं पत्रकारितेची डिग्री पाहिजे. म्हणजे तुमचं बीजे जर झालेलं असेल, बॅचलर ऑफ जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन, तर तुम्हाला फोटोग्राफर म्हणून सरकारी खात्यामध्ये नोकरी मिळू शकते. मग गव्हर्नमेंटचे जे माहिती संचालनालय आहे, माहिती आणि जनसंपर्क खातं, त्यांच्यामार्फत छायाचित्रकार त्यांना आवश्यक असतात. MTDC आहे महाराष्ट्र टुरिझमचे, त्यांच्याकडं छायाचित्रकारांची आवश्यकता असते. किंवा म्युझियम्स असतात गव्हर्नमेंटची, वस्तूसंग्रहालय, त्या वस्तूसंग्रहालयांच्यामध्ये स्पेशल फोटोग्राफरांची नेमणूक केलेली असते. फक्त म्हणजे त्या तुलनेत आपण ह्या नोकरीच्या फोटोग्राफीच्या नोकरीच्या तुलनेत ना मला असं वाटतं की महाराष्ट्र थोडा पाठीमागा आहे. म्हणजे इथंच महाराष्ट्राला संधी आहेत, फक्त त्याच्यामध्ये शिक्षण तुम्ही त्यातलं घेतलं पाहिजे व्यवस्थित आणि त्या पद्धतीनं हे केलं पाहिजे. कारण मी म्हणजे पूर्ण भारत ज्यावेळेला मी फिरलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ह्या नोकऱ्यांच्या ठिकाणी, केंद्र स्तरावरच्या नोकऱ्यांच्या ठिकाणी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय लोक आहेत. आपल्यापर्यंत अशा काही नोकऱ्या असतात ही माहितीच मुलांच्यापर्यंत कधी पोहोचली नाही. म्हणजे नोकरीच्याही संधी उपलब्ध आहेत. आणि पगाराचं म्हणाल तर शेवटी ही कला आहे. काही चांगल्या इन्स्टिट्यूट चांगल्या प्रकारचं काम देतात. सरकारी नोकरीमध्ये सरकारच्या धोरणानुसार पगार मिळतो, व्यावसायिक त्याच्या क्षमतेनुसार पैसे मिळवतो.
नक्कीच. तर आता सरतेशेवटी युवकांना तुम्ही काय संदेश द्याल?
युवकांना संदेश देत असताना माझं सांगणं एवढंच आहे की निरीक्षण क्षमता वाढवली पाहिजे. दुसरं, तुम्ही अधिकृतरित्या त्याच्यामधलं शिक्षण घ्या. अगदीच शिक्षण घेण्यासाठी पैसा उपलब्ध नसेल किंवा वय झालेलं असेल तर इंटरनेटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आज आपल्याला मुक्त हजारो प्रकारचे व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञान मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. त्याच्यातनं तुम्ही शिक्षण घ्या, ते शिका, त्याचे प्रयोग करा, प्रॅक्टिस करा. सातत्यानं सरावानं त्याची ज्या वेळेला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुम्ही तुमच्या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकाल. तर मी फोटोग्राफीच्या बाबतीत मग कविता करणं हा सुद्धा मला माझा आवडीचा छंद आहे. तर मी कॅमेऱ्याच्या संदर्भात केलेली एक कविता मी या ठिकाणी सादर करावीशी अशी वाटतंय मला. तर मी ही कविता आता सादर करतो आहे. माझ्या कवितेचं नाव आहे कॅमेरा. हल्ली कॅमेरा उचलावंसं वाटत नाही. हल्ली कॅमेरा उचलावंसं वाटत नाही. वाटतं उगाचच कशाला या आठवणींचं ओझं उरावर घ्यायचं. हल्ली कॅमेरा बाहेर काढायलाही वाटते भीती. हल्ली कॅमेरा बाहेर काढायलाही वाटते भीती कारण ठरू आउटडेटेड आपण. मोबाईलच्या गर्दीत जाईल चिरडून. वाटतं खूप पडावं बाहेर मिरवावा कॅमेरा गळावर, काढावेत फोटो ढिगभर. वाटतं खूप पडावं बाहेर मिरवावा कॅमेरा गळावर, काढावेत फोटो ढिगभर. मग उगाच वाटतं काय करायचं त्यांचं, फुकटचीच हार्डडिस्कची भर. पण संपलं नाही खरं अजून सारं, संपलं नाही खरं अजून सारं. कॅमेऱ्याच्या डोळ्याला लावला डोळा की अजूनही विसरून जातो आजही मी स्वतःला. मग उरते ती फक्त फ्रेम ज्यात उतरायचा असतो तो मेंदू आणि आत्मा. असा एक फोटो काढायचा आहे अजून, तो मात्र कॅमेऱ्यानेच. धन्यवाद.
नक्की सर, तुमची कविता ही आम्हाला तुमच्या बहुआयामी कलेची प्रचिती करून देणारी आहेत. आणि आज तुम्ही आमच्याबरोबर आलात, आमच्या श्रोतांना, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
धन्यवाद.
छायाचित्रकार दीपक कुंभार यांची मुलाखत आताच आपण ऐकली. शिववाणी 89.6 मनामनात फिक्स.